तुमच्या पोरीची वागणूक पहा, सहा वाराचे लफडे सहा, तुमच्या पोरीची वागणूक पहा, फक्त रविवार राहतोय बाकी, फक्त रविवार राहतोय बाकी, मामा कशी ती ऐकून घ्या की तुमच्या पोरीची साप्ताहिकी, मामा कशी ती ऐकून घ्या की तुमच्या पोरीची साप्ताहिकी, सहावाराची हिची बुकिंग, हिला फुटलीत ज्वानीची शिंग, सोमवारी ही सोम्याच्या संग, बसते उधळीत प्रीतीचा रंग, मंगळवाराचा मंगल प्रसंग, असते आपल्याच तालात दंग, अंगी कपडे घालून तंग, बघते पिक्चर नाम्याच्या संग, नटरंगीनार दुधारी धार, नटरंगीनार दुधारी धार, अंगात भारी चला हिच्या अंगात भारी चला की, मामा कशी ती ऐकून घ्या की तुमच्या पोरीची साप्ताहिकी, मामा कशी ती ऐकून घ्या की तुमच्या पोरीची साप्ताहिकी. बुधवारी ही फटकळ कोंडी करते तरुण जीवांची कोंडी, जणू मोकाट सुटते नेंडी, पाठी पोरांच्या झुंडीच्या झुंडी, गुरुवारी ही मारून दांडी, खेळ प्रीतीचा बागेत मांडी, गणप्या सोबत घसर गुंडी, खेळते संत्याला लावून शेंडी, हिच्याच पायी झाली लढाई, हिच्याच पायी झाली लढाई, पोरांची फुटली मामा कशी ती ऐकून घ्या की तुमच्या पोरीची साप्ताहिकी, मामा कशी ती ऐकून घ्या की तुमच्या पोरीची साप्ताहिकी. हिच्या ओळखी गावात भारी, सगळ्या दुकानी हिची उधारी, पाव बटार आणि तिखारी, भैया तारी तो शुक्रवारी, तर शनिवारी केळेवाला हिच्या पायी बर्बाद झाला, दूधवाला जेव्हा हिला पटला, त्याला पुरताच पोरीन लुटला, रंगन रूप खाते या तुप, रंगन रूप खाते या तुप, गुटकी चपट मामा कशी ती ऐकून घ्या की तुमच्या पोरीची साप्ताहिकी, मामा कशी ती ऐकून घ्या की तुमच्या पोरीची साप्ताहिकी. सहा वाराच्या लुटून माझा, बसते घरात रविवारी गिरजा, नाही चालत इलाज तुझा, कारण तुम्हाला असते राजा, ठेवा पोरीला समजावून मी खाली तो हे तुमच्या कानी, सल्ला माझा हा ऐका तुम्ही, सांगतो चंद्रकांत उपाय नामी, काहीही कर मामा कशी ती ऐकून घ्या की तुमच्या पोरीची साप्ताहिकी, मामा कशी ती ऐकून घ्या की तुमच्या पोरीची साप्ताहिकी। तुमच्या पोरीची वागणूक पहा, सहा वाराचे लफडे सहा, तुमच्या पोरीची वागणूक पहा। फक्त रविवार राहतोय बाकी, फक्त रविवार राहतोय बाकी, मामा कशी ती ऐकून घ्या।